कर्म कमावणे दोष न कहूं जो परमेश्वर से भूलिया व्यापन सभे रोग वे मुख होए राम पे लगन जन्म विजो खिन में कौड़े होए गए जितड़े माया भो विच न कोई कर सके किस थे रोवे रोज किता किछु न हो गई लिखया धुर संजो वड भागी मेरा प्रभु मिले ताउतरे सब बियो नानक को प्रभु राख ले मेरे साहिब बंदी मोज कतक हो मैं साध संग बिन से सबे सोच
कतक दे महीने दा उपदेश धन गुरु अर्जन देव जी महाराज इस प्रकार कर देने कि कोई भी दुख कोई भी तकलीफ कोई भी विपता कोई भी पीड़ा उस दे लई दूसरे नु भूल के भी दोषी ना ठहराई ओ तेरे कर्मा दा ही दोष है कत तक कर्म कमावणे दोष ना काहूं जोग साडे देश दे प्रसिद्ध संत अवतारी पुरुष महात्मा बुद्ध ने ते कर्म नु भगवान कह देता है कर्म ही भगवान है कर्म ने ही निर्वाण पद दिलाना है कर्म ने ही सुख देना है कर्म ने ही दुख देना है कर्म ने ही मिलाना है कर्म ने भी छोड़ना है कर्म ने ही आनंदित करना है कर्म ने ही पीड़ित करना है कर्म ही पछाड़ेगा और कर्म ही तरक्की देवेगा जब सब कुछ कर्मा ते ही निर्भर है तो उन्हां दी रसना तो ए मुबारक बोल निकले कर्म ही भगवान है इस वास्ते उन्होंने कर्मा ते बहुत वड्डा जोर दिता साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज फरमान करदे ने जित कीता पाईए अपना सा घाल बुरी क्यों घाली जद अपना ही कीता आप पावना है ता फिर अपने कर्मा प्रति सुचेत होना बड़ा लाजमी है बहुत जरूरी है देखने दे चाया है मनुख बहुत थानिया ते बहुत वार सुचेत रहिंदा है लेकिन कर्म प्रति सुचेत नहीं रहिंदा है कर्म तीन तरह दे ने शरीरक वाचक और मानसिक कुछ शरीर नाल ऐसा करना है कि दूजे दे शरीर नूं चोट पहुंचे ते कुछ मुंह नाल ऐसा बोलना है दूसरे दा अहित होवे ते कुछ ऐसा सोचना है जो दूजे लई बुरा होवे बस उस कर्म नो ही अशुभ कर्म कहंदे ने गुरु गोविंद सिंह जी महाराज दी ते अरदास प्रार्थना जो हर गुरसिख दी जबान ते रहंदी है और किसे हद तक ओ अंतर राष्ट्रीय पद्धर दी प्रार्थना बन गई है देहे शिवा वर मोहे है शुभ कर्मन दे कबहु न डर बस इक्को ही वर दे ऐ परिपूर्ण परमात्मा कि मैं शुभ कर्मा तो भूल के भी कदी संकोच न करा मेरे अंदर उत्साह बनिया रवे उमंग बनी रहे शुभ कर्म करन दी शुभ कर्म ओही है जो दूसरे लिए भी शुभ होवे और तेरे लिए भी शुभ हो गए जिहड़ा तेरा कीता होया कर्म किसे लिए अशुभ हो गया किसे लिए दुखदाई हो गया और तेरे लिए लाभदायक हो गए वो अशुभ भी है खुद दा लाभ दूसरे नु चोट ये शुभ कर्म नहीं है अक्सर मनुख ऐसा कह देंदा है अरे मैनू कुछ प्राप्त होया है बड़ा शुभ होया है बड़ा चंगा होया है पर दूजे नु चोट पहुंचा के अगर प्राप्त होया है तो ये अशुभ है गुरु गोविंद सिंह जी महाराज दी ये प्रार्थना जो सिख जगत विच प्रचलित है ਕੇ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਦੇਹੇ ਸ਼ਿਵਾ ਵਰ ਮੋਹੇ ਹੈ ਸ਼ੁਭ ਕਰਮਨ ਤੇ ਕਬਹੂ ਨਾ ਤਤ। ਸ਼ੁਭ ਕਰਮਾਂ ਤੋਂ ਜੋ ਟਲ ਗਿਆ ਇੱਕ ਪਾਸੇ ਹੋ ਗਿਆ ਨਹੀਂ ਕੀਤੇ ਸਮਝ ਲੋ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਸਾਰ ਤੋਂ ਟਲ ਗਿਆ ਸੁੱਖਾਂ ਤੋਂ ਦੂਰ ਹੋ ਗਿਆ ਆਨੰਦ ਤੋਂ ਦੂਰ ਹੋ ਗਿਆ ਭਗਵਾਨ ਤੋਂ ਹੀ ਦੂਰ ਹੋ ਗਿਆ ਕਿਉਂਕਿ ਕਰਮ ਕਰਕੇ ਤੇ ਸਾਰੀ ਖੇਡ ਬਣਨੀ ਸੀ। ਬਾਰਾਂ ਮਾਹ ਦੇ ਆਰੰਭ ਕਾਲ ਦੇ ਚ ਵੀ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਸਾਫ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਕਿ ਕਿਰਤ ਕਰਮ ਕੇ ਵੀ ਛੜੇ ਕਰ ਕਿਰਪਾ ਮੇਲੋ ਰਾਮ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ ਇਥੇ ਆਪ ਬੀਜ ਆਪੇ ਹੀ ਖਾਇ ਇਥੇ ਕਰਮੀ ਆਪੋ ਆਪਣੀ ਮਨੁੱਖੀ ਦੁਨੀਆਂ ਵਿਚ ਸਾਰੀ ਖੇਡ ਕਰਮਾਂ ਦੀ ਕੀਤੇ ਹੋਏ ਕਰਮਾਂ ਤੋਂ ਸੰਸਕਾਰ ਬਣ ਜਾਂਦੇ ਨੇ ਸੰਸਕਾਰਾਂ ਤੋਂ ਸੁਭਾਵ ਬਣ ਜਾਂਦਾ ਹੈ ਸੁਭਾਵ ਤੋਂ ਪ੍ਰਾਲਬਧ ਬਣ ਜਾਂਦੀ ਹੈ ਔਰ ਪ੍ਰਾਲਬਧ ਹੀ ਸੁੱਖ ਤੇ ਦੁੱਖ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਇਹ ਜੋ ਸ਼ੰਖਲਾ ਚੱਲਦੀ ਹੈ ਦੁੱਖ ਤੇ ਸੁੱਖ ਦੀ ਇਹ ਕਰਮ ਤੋਂ ਹੀ ਚੱਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੁਰਬਾਣੀ ਦਾ ਫੈਸਲਾ ਆਪਣੇ ਦੁੱਖਾਂ ਲਈ ਤੂੰ ਕਦੀ ਕਿਸੇ ਨੂੰ ਦੋਸ਼ੀ ਨਾ ਠਹਿਰਾਈ ਤੇ ਆਪਣੇ ਸੁੱਖ ਲਈ ਕਦੇ ਕਿਸੇ ਦੀ ਤੂੰ ਝੂਠੀ ਉਪਮਾ ਨਾ ਕਰੀ ਉਹ ਖੇਡ ਤੇਰੇ ਕਰਮਾਂ ਦੀ ਹੈ। ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਦੱਦਾ ਦੋਸ ਨਾ ਦੇਵ ਕਾਹੂ ਦੋਸ ਕਰਮਾਂ ਆਪਣਿਆ ਜੋ ਮੈਂ ਪੀਆ ਸੋ ਮੈਂ ਪਾਇਆ ਦੋਸ ਨਾ ਦੀਜੇ ਅਵਰ ਜਨਾ। ਈਰਾਨ ਦਾ ਮਹਾਨ ਸੂਫੀ ਸੰਤ ਸ਼ੇਖ ਸਾਦੀ ਦਾ ਇੱਕ ਬੜਾ ਕੀਮਤੀ ਕੌਲ ਆਪ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਯਾਰ ਰਾ ਖੁਦ ਕਰਦਾ ਰਾ ਇਲਾਜ ਨੇ ਇਹ ਮੇਰੇ ਮਿੱਤਰ ਜੋ ਤੂੰ ਕਰ ਚੁੱਕਿਆ ਉਹਦਾ ਇਲਾਜ ਮੇਰੇ ਕੋਲ ਨਹੀਂ ਉਹ ਤੇ ਤੈਨੂੰ ਭੋਗਣਾ ਪਏਗਾ। ਯਾਰ ਰਾ ਖੁਦ ਕਰਦਾ ਰਾ ਇਲਾਜ ਨੇ ਕਰਦਨੀ ਖੁਆਇਸ਼ ਉਹ ਆਮਦਨੀ ਕੇਸ਼ ਜੋ ਤੂੰ ਕਰ ਚੁੱਕਿਆ ਤੇਰੇ ਸਾਹਮਣੇ ਆਉਣ ਵਾਲਾ ਬਸ ਆਉਣ ਵਾਲਾ ਹੈ ਬਸ ਪ੍ਰਗਟ ਹੋਣ ਵਾਲਾ ਹੈ ਇਹ ਮੇਰੇ ਮਿੱਤਰ ਇਸ ਦੇ ਚ ਮੈਂ ਸਹਾਇਕ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ ਮਦਦਗਾਰ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ। ਭਗਤ ਤ੍ਰਿਲੋਚਨ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਬੜਾ ਸੁੰਦਰ ਪਾਵਨ ਪਵਿੱਤਰ ਵਾਕ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅੰਦਰ ਆਪ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਪੂਰਬ ਲੋ ਕ੍ਰਿਪਤ ਕਰਮ ਨਹੀਂ ਤੇਰੀ ਘਰ ਗਏ ਤਾਂ ਚੇ ਮੋ ਜਾਪੀ ਅਲੇ ਰਾਮ ਜੇ ਰਾਮ। ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਕਰਮ ਨਹੀਂ ਮਿਟਦਾ ਚਾਹੇ ਉਹ ਵਾਚਕ ਕਰਮ ਹੈ ਮਾਨਸਿਕ ਕਰਮ ਹੈ ਸਰੀਰਕ ਕਰਮ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਮੈਂ ਕਰਮਾਂ ਵਿਚੋਂ ਸਿਰਮੌਰ ਕਰਮ ਕਰਦਾ ਰਾਮ ਦਾ ਨਾਮ ਜਪਦਾ। ਜਦ ਕਰਮ ਅਮਿਟ ਹੈ ਤੇ ਕਰਮ ਭੋਗਣਾ ਹੀ ਪੈਣਾ ਹੈ ਤੋ ਆਪਣੀ ਘਰ ਵਾਲੀ ਨੂੰ ਇੰਜ ਉਪਦੇਸ਼ ਕਰਦੇ ਨੇ ਨਾਰਾਇਣ ਨਿੰਦਸ ਕਾਉ ਭੂਲੀ ਗਵਾਰੀ ਦੁਖਰਤ ਸੁਖਰਤ ਥਾਰੋ ਕਰਮ ਰੀ। ਦੁੱਖ ਤੇ ਸੁਖ ਤੇਰੇ ਦੁਖਰਤ ਤੇ ਸੁਖਰਤ ਕਰਮਾਂ ਦਾ ਫਲ ਹੈ। ਭਗਤ ਕਬੀਰ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਫਰਮਾਨ ਕਿਉਂ ਆਪਣੇ ਮਨ ਨੂੰ ਲਲਚਾਨਾ ਹੈ ਦੁਖਤ ਕਰਦਾ ਹੈ ਐ ਰਖਵਾਦ ਨ ਕੀਜੇ ਰੇ ਮਨ ਸੁਖਰਤ ਕਰ ਕਰ ਲੀਜੇ ਰੇ ਮਨ। ਸ਼ੁਭ ਕਰਮ ਕਰਕੇ ਤੂੰ ਸਭ ਕੁਝ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਭੂ ਨੇ ਸ਼ੁਭ ਕਰਮਾਂ ਦੇ ਬੀਜ ਤੈਨੂੰ ਦੇ ਦਿੱਤੇ ਨੇ ਤੇਰੀ ਮਰਜ਼ੀ ਹੈ ਤੂੰ ਇਸ ਤਨ ਦੀ ਧਰਤੀ ਵਿਚ ਪਾਵੇਂ ਜਾਂ ਨਾ ਪਾਵੇਂ ਪਰ ਇਹ ਵੀ ਤੇਰੀ ਮਰਜ਼ੀ ਹੈ ਕਿ ਸ਼ੁਭ ਕਰਮਾਂ ਤੋਂ ਵਿਪਰੀਤ ਅਸ਼ੁਭ ਕਰਮ ਵੀ ਤੂੰ ਬੋਲ ਸਕਦਾ ਹੈ ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਤੋਂ ਨਿਕਲੇਗਾ ਦੁੱਖ। ਇੱਕ ਸ਼ੰਖਲਾ ਹੈ ਇੱਕ ਮਰਿਆਦਾ ਹੈ ਦੁੱਖ ਐਵੇਂ ਨਹੀਂ ਹੈ ਸੁਖ ਅਕਾਰਨ ਨਹੀਂ ਹੈ ਲਾਜ਼ਮੀ ਕਾਰਨ ਹੈ। ਜੇ ਧਰਤੀ ਵਿਚ ਘਾਸ ਵੀ ਪੈਦਾ ਹੋ ਗਈ ਹੈ ਤਾਂ ਘਾਸ ਦਾ ਬੀਜ ਵੀ ਮੌਜੂਦ ਸੀ। ਅਸੀਂ ਕਹਿ ਦਿੰਦੇ ਹਾਂ ਕਿਤੇ ਵਰਖਾ ਹੋਈ ਹੈ ਆਪਣੇ ਆਪ ਜੰਮ ਪਈ ਹੈ ਨਹੀਂ ਘਾਸ ਦੇ ਬੀਜ ਵੀ ਮੌਜੂਦ ਸਨ। ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਜੀਵਨ ਦੇ ਸੰਤਾਪ ਪੈਦਾ ਹੋ ਗਿਆ ਸੋਗ ਪੈਦਾ ਹੋ ਗਿਆ ਦੁੱਖ ਪੈਦਾ ਹੋ ਗਿਆ ਜਾਂ ਫਲਦਾਰ ਬੂਟੇ ਪੈਦਾ ਹੋਏ ਨੇ ਸਾਇਆਦਾਰ ਬੂਟੇ ਪੈਦਾ ਹੋਏ ਨੇ ਮਿੱਠੇ ਰਸ ਲੱਗੇ ਨੇ ਤੋ ਖੇਡ ਤੇ ਸਾਰੀ ਕਰਮਾਂ ਦੀ ਔਰ ਈਸ਼ਵਰੀ ਵਿਧਾਨ ਈਸ਼ਵਰੀ ਨਿਯਮ ਉਸ ਦੇ ਵਿਚ ਕੋਈ ਅਦਲਾ ਬਦਲੀ ਵੀ ਨਹੀਂ ਹੋਵੇਗੀ ਇਹ ਤੇ ਖੇਡ ਕਰਮਾਂ ਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਸੂਫੀ ਫਕੀਰ ਨੇ ਤੇ ਸਾਫ਼ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਹੈ ਆਪਣੇ ਕਰਮ ਮੇਟਣ ਵਾਸਤੇ तू मेनू बिलकुल ना आखी ए परमात्मा दा खुदा दा अमिट विधान है। हां तू कर्मा प्रति बिलकुल सुचेत हो। भगत कबीर कहंदे ने मनुखी दुनिया विच मैं एक अचंबा देखदा कि दीवा हथ विच है रोशनी कोल है फिर भी मनुख खूह विच गिरदा है। कबीर मन जाने सब बात जानत ही अवगण करे काहे की कुसलात हाथ दी कुए पर। प्रभु ने दिमाग दे दिता है सोच शक्ति दे दीती है बुद्धि दे दीती है ये जलदा होया दीवा परमात्मा ने हर एक नु दे दिता है। फर्क सिर्फ इतना है कोई इस दीवे नु ढक लैंदा है किसी भांडे नाल या अपनी आप अखां ही बंद कर लैंदा है तो बुद्धि दे चानने तो लाभ नहीं लैंदा। इसका यह मतलब नहीं कि परमात्मा ने बुद्ध नहीं दिती जिसनु असी कह देने आ कि बहुता बुद्धिमान है दरअसल उस दीवे दी रोशनी दी ज्यादा जी रहे है। जिसनु असी मूड़ कह देने आ गवार कह देने आ वो उसी दीवे तो अखां मीट के बैठा है या दीवे नु उसने जो है ढक देता है मूड़ हो गया है गवार हो गया है उदी जानकारी सिर्फ गांव तक रह गई है सीमित रह गई है। तो कबीर कहने मैं हैरान हां कि हथ विच दीवा फिर खूह विच गिरदे पैणा है बुद्धि कोल फिर बुद्धि दी वरतों नहीं करदे बंदे कोल पैर होवन ते पैरां दी वरतों ना करे हथ होवन ते हथों दी वरतों ना करिए तो हथ नाकारा हो जांदे ने पैर कमजोर हो जांदे ने। जबान बोले ना तो बोलन शक्ति गवा बैठती है अखां ते पट्टी बन लई है तो अखां दी जोत सहजे सहजे मध्यम पै जाएगी कमजोर हो जाएगी। बाकी दे ज्ञान इंद्रे ते कर्म इंद्रियां दा ते यथापूर्वक मनुख उपयोग करदा रहंदा है वरतों करदा रहंदा है पर ए जिहड़ी बुद्ध है इसदी हर थां ते मनुख वरतों नहीं करदा हर वक्त वरतों नहीं करदा पश्चाताप ते दुख इस गल दा सबूत है किसने बुद्ध नु अगे नहीं कीता दीवे नु अगे नहीं कीता दीवे दी रोशनी तो लाभ नहीं लिया। भगत कबीर कहंदे ने कि ए जानकारी ए सियाणप ए चानना ते परमात्मा ने हर एक नु दिता है काहे की कुसलात हाथ दी कुए परे। बस मात्रा दा भेद है मूर्ख ते सियाणे विच सियाणा हो जो दीवे दी रोशनी तो पूरा लाभ ले रहा है मूर्ख हो जिसने दीवे नु ढक दिता है और अकल तो कम लेना ही नहीं चाहता। मेरे देखे संसार विच ऐसे अंधियां दी तादाद बहुत घट है जिन्हां दियां अखां विच चानना नहीं नूर नहीं पर ऐसे अंधियां दी तादाद बहुत ज्यादा है जो अखां बंद करके चलदे अखां तो कम लेंदे नहीं। ऐसे पागलां दी तादाद जगत विच बहुत घट है जिन्हां दी बुद्धि कम करदी नहीं पर ऐसे पागलां दी तादाद बहुत ज्यादा है सारा संसार भरिया पिया है अकल तो कम लैंदे ही नहीं बुद्ध तो कम लैंदे ही नहीं ते जद बुद्धि तो कम ना लिया जलदा होया दीवा कोल होया ते फिर खूह विच गिरे तो फिर दोष तेरे कर्मां दा ये विच प्रभु दा की दोष। इस वास्ते कत्तक दे महीने दा उपदेश करदे होया धन गुरु अर्जन देव जी महाराज फरमान करदे ने तब तक कर्म कमावणे दोष न काहूं जोग किसे पे भी दोष न आयद करें दोष तेरे कर्मा दा परमेश्वर ते भुलिया व्यापन सभे रो। कर्मा दे चों सब तो शुभ कर्म है प्रभु दा चिंतन और सब तो अशुभ कर्म है उनु भुला देना उनु बिल्कुल अचेत अवस्था दे जीवना प्रभु तो बिना जीवना। भाई साहब भाई नंद लाल जी दे बोल गम चे बाशद गम की है गफलत अज यादे खुदा परमात्मा दी याद तो गफलत करने बस यही गम है चीज तो शादी खुशी की है याद आंबा मुंतहा वो ला इंतहा जो परमात्मा है उसकी याद ही खुशी है उसकी याद ही आनंद है उसकी याद ही खेड़ा है। जितना सियाणा बंदा होगा वो करीबन करीबन यही आखेगा सुख ते उसकी याद दे चे आनंद ते उसकी याद दे चे ते जितना अचेत बंदा है बुद्धि दे दीवे नो एक पासे करके जी रहा है वो कभी भूल के भी याद नहीं करेगा तो सारे दुख संताप उसनु भूल के ही पैदा हो जाते ने इस वास्ते साहब कहने ने परमेश्वर ते भूलने व्यापन मन सब रोग शरीरक रोग मानसिक रोग फिर परिवारिक रोग आर्थिक समस्यावां जीवन विच पता नहीं कितने रोग पैदा हो जाणगे भगत समस्यावां तो उच्चा उठ जांदा है संसारी समस्यावां दे विच जींदा है प्रभु दा चिंतन उदियां सारियां समस्यावां दा हल कर देंदा है उदे कोल समाधान हुंदा है समस्या नहीं इस वास्ते आख्या जांदा है जिन्हां कोल समाधान है ओही समाधि लीन है समाधि किस कोल है जिदे कोल समाधान है ते जिदे कोल समाधान नहीं ओ ते बेचैन है ओ ते दुखत है तो परमेश्वर ते भुलिया व्यापन मन सबे रो वेमुख होए राम ते लगन जन्म बिजो जो परमात्मा तो बेमुख होंदे ने ईश्वर तो बेमुख होंदे ने अनंत जन्मा दा विछोड़ा उना नू पै जांदा है जम जम मरे मरे फिर जमे बहुत सजा पया देश लमे जमदे रहंदे ने मरदे रहंदे ने जमदे रहंदे ने जी के दुख भोगदे रहंदे ने और दुख भोगदिया भोगदिया फिर मर जांदे ने फिर जन्म देने इस तरह बहुत लंबे विछोड़े पै जांदे ने उना नू जो बिल्कुल ईश्वर तो बेमुख होके अपना जीवन बतीत करदे ने खिनने कौड़े हो गए जितने माया भोग परमात्मा नु भुला के जितने मायकी भोग ने जिन्हां विच ए सुख प्राप्त कर रहा सी रस प्राप्त कर रहा सी अचानक ही कौड़े प्रतीत होण लग पैंदे ने क्योंकि रसां विच लीन होया मनुख आखिर शरीरक तल ते रोगी हो जाएगा मानसिक तल ते बेचैन हो जाएगा ते जे मानसिक तल ते बेचैन है ते शरीरक तल ते रोगी है उदे वास्ते दुनियावी रस की मैंने रख देने कुछ भी नहीं मन विच बेजारी है चिंता है सोग है उदे वास्ते मनोरंजन की मैंने रख देने उदे वास्ते संसारिक सुख की मैंने रख देने और तन विच रोग है तो उदे वास्ते पदार्थां दा रस की मैंने रख दे इस वास्ते साहिब कहने रसां विच जो बहुत लीन है परमात्मा नु भुला के गुरु अर्जन देव जी महाराज का फैसला भोगं तरोगं जो भोगी है रोगी होवेगा भोग ते रोग दोवे कठे रहंदे ने अनंत रोगां दा होना इस गल दा सबूत है कि बहुत भोगी है इस वास्ते बहुत रोगी है संस्कृति श्लोक है गुरु अर्जन देव जी महाराज का भोगं तरोगं अगर किधरे मनुख नु समझ पै जाए मैं जितना भोगी हां पदार्थां दा और तरह तरह दे होर रसां दा इते सारे रोग पैदा करनगे क्योंकि प्रभु दा चिंतन भोगां नु सीमित कर देंदा है रोगां नु मिटा देंदा है ते ज्यों परमात्मा नु भुलाईए तो भोग ही भोग रह जांदे ने और भोग असीम हो जांदे ने जिस कारण करके शरीर रोगी हो जांदा है भोग शरीर दी लोड़ ना रह के शरीर दा रस बन जांदे ने और जैसे भोग रस बन गए भोग ते रोग बन गया भोगं का रोग गं तो साहिब कहिंदे ने खिन में कौड़े होए गए जितड़े माया भोग जितने भी मायकी रसां दे भोग सन सारे कोड़े हो गए सारिया ने रोग पैदा कर दिता विच ना कोई कर सके किसते रोवे रो हुण कौन विचोला बने इना दुखां नू मिटाण वास्ते भाव कोई विचोला नहीं कोई मददगार नहीं ते रोगां दा दुख मैनू ही सहारना पेगा ते सोगी मन लेके थां थां ते मैं ही बेचैन होवांगा कौन मेरे सोग नू वंडे कौन मेरे रोग नू वंडे कहिंदे ने संसार विच खुशियां नू वंडण वास्ते ते बहुत आ जांदे ने रोग कौन वंडे जगत विच खेड़े ते खुशियां नू वंडण वास्ते शामिल होण वास्ते बहुत सारे आ जांदे ने पर बेचैनी कौन वंडे सोग कौन वंडे इते कोई भी नहीं लेना चाहुंदा जगत विच खुशी हर एक लेना चाहुंदा है गम कौन लवे गम दे ते खुद जीवना पैंदा है اپنے کول رکھنا پیندا ہے کیونکہ کوئی بھی لین نو جو ہے تیار نہیں. اس واسطے کہنے کون وچولا بنے کہ کون ہے تیرا مددگار ہوئے کہ کس دے اگوں روز روز دا رونا روئیے کیونکہ روز روگی روز دکھ روز سنتاپ کہ اے روز دا جو ہے رونا ہے کس دے اگوں روئیے کیتا کچھو نہ ہو وئی لکھیا دھر سنجو کیتے ہوئے کرما دوارا دھر درگاہ تو جس جس دکھ دا سنجوگ لکھ دتا گیا ہن کچھ بھی نہیں ہو سکتا. ہن تے بھوگنا تے پچھتانا اس تو علاوہ جھولی رچ اور کچھ بھی نہیں. ہاں کدرے کچھ ایسے بھی بھاگ ہومن ایسے بھی کچھ کرم ہومن جنہاں نال کدرے ستسنگ نصیب ہو جائے پربھو دا ملنا نصیب ہو جائے او دا ملاپ سارے روگاں دا وچھوڑا بن جاندا ہے اور اس دا وچھوڑا سارے روگاں دا ملاپ بن جاندا ہے. پربھو دا ملاپ سارے دکھاں دا وچھوڑا ہو جاندا ہے اور پربھو دا وچھوڑا سارے دکھاں دا ملاپ بن جاندا ہے. اس واسطے صاحب کہندے نے وڈ بھاگی میرا پربھ ملے تاں اترے سب بھی جتنے بھی چھوڑیاں دے دکھ نے سارے دے سارے اتر جاندے نے دور ہو جاندے نے کدرے بھاگا انسار پربھو دا ملاپ ہو جائے اس دا چنتن اندر چل رہے. نانک کو پربھ راکھ لے میرے صاحب بنمڑی موج کتک دے مہینے چ گرو ارجن دیو جی مہاراج کہندے نے انج ارداس کرنی چاہیے ہے میرے مالک ہے بندنا دے توڑن والے مینو رکھ لے مینو بھی او کرم جو بندھن بن کے میرے گلے چ پئے نے میرے ہتھاں چ پئے نے میرے پیراں چ پئے نے بیڑیاں بن گئے نے ہتھ کڑیاں بن گئے نے پھائیاں بن گئے نے. تو بیڑیاں دے توڑن والا ہے ہتھ کڑیاں دے توڑن والا ہے پھائیاں دے کٹن والا ہے اے پربھو تو رحمت کر. اگر کوئی کتک دے مہینے چ اس ڈنگ دی دلوں ارداس کرے صاحب کہنے نانک کو پرب راکھ لے میرے صاحب بندی موچ کتک ہووے ساد سنگ بن سے سب دے سوچ. تے کتک دے مہینے وچ ارداس کردے آیا ستسنگ نصیب ہو جائے تو ساریاں ویرتھ دیاں سوچاں مٹ جاندیاں نے آنند تے خوشیاں کھیڑے جھولی وچ آن براج دینے. کتک کرت پیا جو پرب بھایا دیپک سہج بلے تت جلایا دیپک رس تیلو دھن پر میلو دھن اماہ سرسی اوگن ماری مرے نا سیگھے گماری تامرسی نام بھگت دے نج گر بیٹھے ادھوں تناڑی آسا نانک ملو کپٹ در کھولو ایک گھڑی ختماسا. تکھاری بارہ ماہ دے راہی ہیں گرو نانک دیو جی مہاراج دا اپدیش. آپ فرمان کر دینے پورولے کیتے ہوئے کرما دے مطابق جو سنسکار بنے وہی پرگٹ ہوئے اس جیون دے پربھو دی اچھا یہی ہے اس دی بنائی ہوئی مریادا یہی ہے. ایک کرم بھی منک دا کیتا ہویا ویرتھ نہیں جاندا ہے. پتت پاون ہر برد سدائے ایک تل نہیں بننے کالے ایک تل جنی کالنا بھی جو ہے کسی بھی پکھ دی ویرتھ نہیں جاندی انو بھاگ لگ دینے او دا پھل پراپت ہوندا ہے. تو صاحب کہنے کتک دے مہینے دا اپدیش کیتے ہوئے کرم کرت پرگٹ ہوئے ایسا پربھو نو بھایا دیپک سہج بلے تت جلایا. جیو کامن نے شبھ کرم کیتے سہج دا دیپک بالیا سہج دا دیپک جلایا سہج جو سوئم تو جنمے ہے تو اپنے آپ تو پیدا ہویا ہے شانتی دیچ ہر وقت منک رہ سکتا ہے کیونکہ یہ سہج ہے سوئم تو جنمی ہے کرودھ اٹھے پیر منک نہیں کر سکتا سوئم تو نہیں جنم پرورس ہے یہ باروں سنگرہ کر دیں اکٹھا کر دیں اسی طریقے نال گیان دیچ منک ہر وقت جی سکتا ہے شانتی دیچ منک ہر وقت جی سکتا ہے پریم دیچ منک ہر وقت جی سکتا ہے پر ہر وقت نفرت نو دل وچ رکھنا بہت اوکھا ہے نفرت بوجھ بن جاندی ہے نفرت بھار بن جاندی ہے کروڑ بھار بن جاندا ہے اس تو گل سپشٹ ہو گئی کہ ہردا چکن نو راضی نہیں اے بوجھ اے پنڈ منک چکن نو راضی نہیں کیونکہ اس دا سہج نہیں ہے سوئم تو جنمیا نہیں یہ اس دا سبھاؤ نہیں ہے پشو اپنے سبھاؤ دے جی رہے نے بس جد منک ہی اپنے سبھاؤ دے جیون لگ پے انہوں کہنے اے سہج جی رہے ہیں تے انہوں سبھے بھاشا چ کہنے اے دے اندر مانوتا ہے اے دے اندر انسانیت ہے شیخ سعدی صاحب کہنے نے انسان را انسانیت لازم است لازمی ہے انسان دے اندر انسانیت دا ہونا اود را اگر بو نہ باشد حیزم است اگر چندن دے خوشبو ہی نہیں تو ایک لکڑ اور چندن آکھن دی لوڑ کی ہے اگر منک دے اندر منکتا ہی نہیں تو پھر اس نو منک آکھن دی کی لوڑ ہے تو پشو ہے شانتی منکھی سبھا ہے اشانت ہونا بے چین ہونا یہ دا سبھا نہیں ہے کرودت ہونا اس دا سبھا نہیں ہے جو اس دا سبھاؤ نہیں ہے یہ اس نو اپنے ہردے وچ کٹھا کر لیندا ہے تو یہی سب کچھ بوجھ بن جاندا ہے یہی بیزاری دا کارن بن جاندا ہے صاحب کہنے نے کتک دے مہینے چ جیو کامن نے ایسے کرم کیتے سہج دا دیپک بالیا تو سوئم تو جنمیا شانتی صبر گیان پریم اُدھ تت دا تیل پایا تت جلایا بھاو تت وسو جو صحیح ایشوری گیان ہے اس گیان کر کے جیو کامن نے سہج دا دیپک بالیا ہے اور دیپک رس تیلو دھن تیل میلو دھن اماہے سرسی اس دیپک دے چاننے وچ جیو کامن سرس گئی ہے بھج گئی ہے انندت ہو گئی ہے کیونکہ اس روشنی وچ اس چاننے وچ پربھو دا میل ہو گیا پرماتما دا ملاپ ہویا ہے چاننے نے ہی ملا دیتا چاننے نے ہی انندت کر دیتا تو چاننا کی ہے سہج تے سہج دے دیوے دے تیل کی ہے تتو گیان جد بھی کوئی تتو گیان دا تیل پاندا ہے اس دے اندر سہج دا دیپک جل پیندا ہے اس نو فوراً پتا چل جاندا ہے کہ میرا سبھاؤ کرودھی ہونا نہیں ہے کرودھ دے جیونا لوبھ دے جیونا واسنا دے جیونا اہنکار دے جیونا میری زندگی دا لکش نہیں ہے یہ سب کچھ میں بوجھ چک رہا اتے تے بھار ہے شاید کہنے نے اس طرح دا جد کوئی چاننا پیدا کر لیندا ہے پربھو دا ملاپ ہو جاندا ہے دوسرے پاسے اوگن ماری مرے نہ سیجے جیڑی جیو کامن اوگنا دی ماری ہوئی ہے اتھے رس نہیں ہے اتھے کوملتا نہیں ہے کیونکہ اوگنا نے اودے اس اندھکار نو مار دیتا ہے اوگن اندھکار ہے گن اک روشنی ہے تو ایک تھان تے یا چاننا رہ سکتا ہے یا اندھکار رہ سکتا ہے تو جتھے اوگن نے اتھے ہنیرا ہے جتھے ہنیرا ہے اتھے سیجنا نہیں ہے گن ماری تا مرسی جے اے جیو کامن کدھر گنا دی ماری ہوئی ہوے تاں ترشنا مردی ہے اندھکار مردا ہے تے پھر چانن پیدا ہوندا ہے اس چاننے وچ پھر ارداس پرارتھنا جو ہے جنم لیندی ہے نام بھگت دے نج گھر بیٹھے ادھوں تے ناڑی آسا اے پربھو رحمت کر اپنے گھر وچ بیٹھنا نصیب کرا نام دے بھگتی دے और ए बेबलता ए मंग इतनी प्रबल उठती है, नानक मिलो कपट घर खोलो एक घड़ी खटमासा। हे प्रभु तू अपने दरवाजे खोल, अपने कपाट खोल, उनते एक घड़ी दा विछोड़ा भी कई महीने वर्गा हो गया है, कत्तक दे महीने दा यही संदेश उपदेश।